स्तोत्र संहिता अध्याय 72। हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय, राजाच्या मुलाला आपले न्यायपण दे। तुझ्या लोकांचा नीतीने न्याय करो आणि तुझ्या गरीब लोकांचा न्याय निवडा न्यायाने करो। पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील, टेकड्या न्यायपण उत्पन्न करतील। तो लोकातील गरीबांचा न्याय करील, गरजवंतांच्या मुलांना तारील आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील। जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील। जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल। त्याच्या दिवसात नीतिमानाची भरभराट हो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल। समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो। अरण्यात राहणारे त्याच्या समोर नमन करोत, त्याचे शत्रू धूळ चाटोत। तारशीस आणि बेटांचे राजे खंडणी देवत, शबा आणि सभाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणत। खरोखर सर्व राजे त्याच्या पुढे नमन करोत, सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत, कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला आणि गरीबाला दुसरा कोणी मदतीस नाही त्यास मदत केली आहे। तो गरीब आणि गरजवंतावर दया करील आणि गरजवंतांचा जीव तो तारील। तो त्यांचा जुलूम आणि हिंसाचारापासून त्यांचा जीव खंडून घेईल आणि त्यांचे रक्त त्याच्या दृष्टीने मौल्यवान आहे। राजा जगेल त्या शबाचे सोने दिले जाऊ। लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करू, देवत्यास दिवसभर आशीर्वाद देऊ। तेथे पृथ्वीत पर्वत कळसर विपुल धान्य येऊ, तिचे पीक लबानोन झाडासारखे वाऱ्याच्या झुळकेने डुलोत आणि नगरातले लोक पृथ्वीच्या गवतासारखी भरभराटीस येऊ। राजाचे नाव सर्व काळ टिकून राहो, सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो। त्याच्यात लोक आशीर्वादित होतील, सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील। परमेश्वर देव इस्रायलचा देव धन्यवादित असो, तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो। त्याचे गौरवशाली नाव सर्व काळ धन्यवादित असो आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जाऊ। आमेन आणि आमेन। यिशयाचा मुलगा दाविद याच्या प्रार्थना येथे संपल्या।